नमस्कार, मी अमिता बडे. ऐकूया काही ठळक घडामोडी. राज्यात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. मतमोजणीची सुरुवात टपाली मतांच्या मोजणीपासून होईल आणि त्यानंतर 8:30 वाजल्यापासून मतदान यंत्रांवरच्या मतांची मोजणी सुरू होईल. 288 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 1 मतमोजणी केंद्र आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 1 मोजणी केंद्र स्थापन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 25 नोव्हेंबर रोजी जागतिक सहकार संघटनेच्या आंतरराष्ट्रीय संमेलनाचं नवी दिल्ली इथं उद्घाटन होणार आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त 1 टपाल तिकीटाचं प्रकाशनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असलेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ 7-67 असा अडचणीत सापडला आहे. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या 150 धावात गडगडला. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत आज किमान 10 माओवादी ठार झाले. सुकमा जिल्ह्यातल्या कोंटा परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जिल्हा राखीव सुरक्षा दलानं राबवलेल्या संयुक्त शोधमोहिमेत ते मारले गेले. त्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी बाहेर काढले असून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 1961 अंकांची वाढ झाली आणि तो 79,117 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 557 अंकांची वाढ नोंदवत 23,907 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.